नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी जगभरात मोठ्या उत्साहात सुरू आहे. यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचं यंदाचं हे 10वं वर्ष आहे. कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या 45 भारतीयांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणण्यात आले. मृतांमध्ये केरळमधले 20 नागरिक असल्यामुळे हे विमान आधी कोचीमध्ये उतरवण्यात आलं असून लवकरच ते दिल्लीला रवाना होणार आहे. कुवेतच्या दक्षिण भागात परवा एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झाला तर 50हून अधिक जण जखमी झाले. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे 3 नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होत आहेत. या नवीन कायद्यांबद्दल एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज या अॅपवरून अधिक माहिती जाणून घेता येईल. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करता येईल. नवीन फौजदारी कायद्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी देणारं हे अॅप सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं पुण्यात भिडेवाडा इथं राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती प्रक्रिया करून गतीनं निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. या स्मारकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शवणारे चित्र, दृकश्राव्य स्वरूपात त्यांच्या कार्याची माहिती, यासोबतच महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागानं नवी मुंबईत तळोजा इथं काल 1 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी 2 जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त आज धुळे इथं व्यापारी महासंघातर्फे महारक्तदान शिबिर घेण्यात आलं. 300हून अधिक बाटल्या रक्तसंकलन करण्याचा संकल्प धुळे व्यापारी महासंघाचा असून सकाळपासूनच मोठ्या संख्येनं नागरिकांनी रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड महापालिकेचे आयुक्त तथा पुण्याचे विभागीय आयुक्त तसंच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम पाहिलेले नांदेडचे डॉ दीपक म्हैसकर यांची पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सुधाकर नांगुरे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. अध्यक्षपदाची ही नियुक्ती 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले होते. त्यापैकी 2 जण वाचले तर बेपत्ता असलेल्या ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह आज सकाळी सापडला. कदम यांच्या शोधार्थ 2 दिवस मोहीम राबवण्यात आली होती. पावसाळ्याचं आगमन होत असताना हिवताप, डेंग्यू यासारखे डासांपासून आजार होत असतात, त्यामुळे नागरिकांनी दर आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केलं आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबवण्यात येतो. नागरिकांनी डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. सिंगापूर राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लिकिथ एसपी आणि धीनिधी देसिंघू यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटात 2 कांस्य पदकं मिळवली आहेत. लिकिथनं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तर धीनिधी देसिंघू हिनं महिलांच्या 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये पदक मिळवलं. ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आकर्षी कश्यपचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात तैवानच्या पाई यू पो हिनं आकर्षीचा 21-17, 21-12 असा पराभव केला. पुरुष एकेरी एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांचे उपांत्यपूर्व फेरीतले सामने सध्या सुरू आहेत. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात इंग्लंडनं ओमानचा 8 गडी राखून पराभव केला. ओमाननं दिलेलं 47 धावांचं लक्ष इंग्लंडच्या संघानं अवघे 3 षटकं आणि 1 चेंडूत पूर्ण केलं. तर अन्य एका सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा 7 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.